नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाला नव्यान नोंदणीकृत लावार्थ्यांसहित पुराय गोयातल्या 2.24 लाखावयर लावार्थ्यांच्या खात्यात काल 45.26 कोटी थेट जमा केल्यात अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांनी दिल्या. आता सावन दोनूय योजनांखाला दिल्ल्या मजतीचे पैसे दर महिन्याच्या 10 तारखेमेरेन कसलोच कळाव करिनासतना दितले, जाका लागून लावार्थ्यांक चड पारदर्शकताय आणि सोयी मेळटल्यो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला.
योजना स्वर्गेस्त मनोहरबाई पर्रीकर हांच्या विजनरी नजरेंतल्यान सुरुवात जाल्ली. जाणट्यांक 500 रुपया मेळचे म्हणून आज जेका 2000 रुपया मेळटा. दुसरी ग्रह आधार ही योजना तांच्याच तकलेंतल्यान 2012 सुरुवात जाली आणि ती कंटिन्युअसली आज आमच्या सगळ्या मोगाळ भयणी ती मेळटा 1500 रुपया. ग्रह आधाराचा आकडो 1,90,000 पर्यंत गेल्लो. 1,90,000 महिलांक अप्रॉक्सिमेटली 2,00,000 महिलांक आम्ही रेग्युलर 1,50,000 रुपया दिताले. ग्रह आधाराची पेन्शन आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची पेन्शन फिक्स 10 तारखेचीच मेळटले हे सांगपा खातीर म्हाका खूप खोस भोगता.
ह्या फुडें GIS मॅपिंग जाल्या बगर रस्त्याच्या कामा खातीर निधीक मान्यताय मेळची ना अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. मंगळारा राती अर्थसंकल्पावेल्या चर्चेक जाप दितना तांणी ही माहिती दिली. गोय विधानसभेत अर्थसंकल्पावेली चर्चा काल मंगळारा राती सोपली. गोय मनीसबळ उदरगत महामंडळात 6 ते 7 हजार लोकांक नोकऱ्यो दिल्या. हांकां सरकारी नोकऱ्या सयत खासगी कंपन्यांनी लेगीत नोकऱ्यो दिवपाचे यत्न आसा. दयानंद सामाजिक येवजणेवरवी मेळपी लावात वाड जातली. दिवाळी मार्गाचेर पयली रो रो फेरी सुरू जातली. तशेंच बालरथ येवजणेखाला आशिल्ल्या पोरण्या बशींच्या जाग्यार नव्यो बशी घालतले. वालंकिणी हांगा यात्री निवास उभारपा खातीर सरकारान सुवातीची मागणी केल्या अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी केरळ तशेंच कर्नाटक राज्यांत ज्या प्रमाण रानटी जनावरांचो उपद्रव थांबोवपा खातीर खासा धोरणाखला तशेंच धोरण गोंय सरकारान लेगीत आखचे अशी सुचोवणी केल्ली. ह्या धोरणाची माहिती घेवन गोंयात तशा पद्दतीचे धोरण चालीक लावंक मेळटले काय ना ताचो अभ्यास करता अशें आश्वासन राना मंत्री विश्वजीत राणे हांणी दिला. राना खात्या वतीन राना वाठारात 5 ते 6 लाख फळांच्या झाडांची लागवड तशेंच उदकाचे स्त्रोत तयार केल्यात अशी माहिती ह्या वेळार मंत्री राणे हांणी दिली.
हे त्रास जातात उपकारचे खेती आम्ही म्हणतात त्रास जातात आणि गावांनी येतात आणि अक्षरशः अंधाधुंदी सगळीकडे आणि नुकसान जातात. स्पीकर साहेब ऑनरेबल मेंबरांचे सांगला आम्ही ऑलरेडी पीसीसीएफ आणि सगळ्यात आम्ही ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिले असा. नॉट ओन्ली वॉटर बॉडीज, गेल्या इतक्या वर्षा आमच्या जंगलात फॉरेस्टात या तरेचे आमका गरज आशिल्ली की आम्ही फ्रूट बेरी ट्रीज आणि हे सगळे गोष्टी लावून दोन रेड्याचा प्रश्न शेतकऱ्यांचं नुकसान करता कित्याक त्याकडे त्या तरेचे खाद्य रान गावात.
इको टुरिझमच्या नावान येवपी प्रकल्प इको टुरिझम धोरणाचे नेम पाळटात काय प्रकल्प म्हण दाखवून हेर तरेचे प्रकल्प हाडटात हाची तपासणी सरकारान करची. तशेंच अशे प्रकल्प गांवगिऱ्या वाठारात लोकांची वस्ती आसा थंय येवचे न्हय अशी मागणी कुडतरेचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी केली. ह्या प्रश्नाक जाप दितना इको टुरिझम धोरण चालीक लावप ही गोंयच्या पर्यटनाची गरज आसा अशें मत पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी उक्तायले. गोंय फकत दर्यादेग पर्यटनापुरतेच मर्यादित ना, इको टुरिझम हो गोंय पर्यटनातलो एक महत्वाचो पैलू अशें पर्यटन मंत्री खंवटे हांणी म्हळां. ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयात येवपी पर्यटकांचो येरादारी यंत्रणेचो तशेंच पर्यावरण संवेदनशील वाठारांविशीं पर्यावरण खात्याच्या जोडपालवान अभ्यास करचो अशी सुचोवणी केली.
Human Wildlife Management, Conflict Management Policy. Can the Minister tell the House whether this policy or whether you would take any such dedicated policy, keeping in mind, looking at what Kerala is doing, what Karnataka is doing, 25 years across all the constituencies, there is no policy. Will you come with this Conflict Management Framework?
पणजी महापालिका वेंचणुके खातीर आयज सकाळी 8 ते 5 वरां मेरेन मतदान जातले. महापालिकेच्या 30 प्रभागां खातीर 69 उमेदवार आसात. मतमेजणी 13 मार्चाक सकाळी 8 वरांचेर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार जातली. महापालिका वेंचणुकेत 15,225 दादले जाल्यार 17,271 बायलां मेळून वट्ट 32,496 मतदार आसात. गोय विद्यापीठान घडोवन हाडिल्ल्या आंतर महाविद्यालयीन क्रिकेट सर्तीत पिलारच्या फादर आग्नेल महाविद्यालयाच्या पंगडान जैत मेळयले. तांणी गोवा फिजिओथेरपी महाविद्यालयाचेर 96 धावड्यांनी जैत मेळयले. दुसरे मॅचीत आसगावच्या आग्नेल इन्स्टिट्यूटान SRIET शिरोडा ह्या पंगडाक 68 धावड्यांनी हारयलो. हे खेळ ताळगावच्या गोय विद्यापीठाच्या मैदानाचेर घडोवन हाडले. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडान चड तापमान 33.1°C आणि उण्यात उणे तापमान 24.8°C इतले नोंद जाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमका आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 मिनिटांचेर. नमस्कार.